इष्टदैवक, कुलदैवक आणि वैश्विक दैवत. वर दिलेले दैवक तीन वेगवेगळे दैवक नसून एकच वैश्विक दैवत आहे. जे स्वतःच्या श्वासोच्छ्वासात निरंतर समावलेले भासते. स्वतःचा श्वासोच्छ्वास जो जन्मभर चालत